लुक अध्याय 13। त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते। त्यांनी येशूला गालिलातील त्या लोकाविषयी सांगितले, ज्याचे रक्त पिलाताने आधीच असलेल्या यज्ञपशूच्या रक्तात मिसळले होते। त्याने त्यांना उत्तर दिले,
तुम्हाला वाटते का की ह्या गालिलकरांनी जे भोगले त्यावरून ते इतर गालिलकरांपेक्षा जास्त पापी होते? नाही, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल। किंवा त्या 18 जणांचे काय, ज्यांच्यावर शुलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हाला वाटते का की यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते? नाही, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल।
नंतर त्याने ही बोधकथा सांगितली,
एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर फळ असेल म्हणून तो पाहावयास आला, परंतु त्याला काहीही आढळले नाही। म्हणून तो माळ्याला म्हणाला, पहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही। तेव्हा ते तोडून टाक, त्याचा उगीच भुईला भार कशाला? माळ्याने उत्तर दिले, मालक, या 1 वर्षासाठी ते राहू द्या, मग मी त्याच्या भोवती खणून त्याला खत घालीन। मग येत्या वर्षात फळ आले तर छानच, जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे।
शब्बात दिवशी येशू एका सभास्थानात शिकवित होता। तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने 18 वर्ष पांगळे केले होते। ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते। येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला,
बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस।
नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तात्काळ सरळ झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली। नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बात दिवशी तिला बरे केले होते। तो लोकांना म्हणाला,
काम करण्यासाठी 6 दिवस आहेत, म्हणून या 6 दिवसांमध्ये या व बरे व्हा, पण शब्बात दिवशी येऊन बरे होऊ नका।
येशूने त्याला उत्तर दिले आणि म्हणाला,
ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गाडवाला शब्बात दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? ही तर अब्राहमाची कन्या आहे, सैतानाने हिला 18 वर्ष बांधून ठेवले होते। ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बात दिवशी सोडविणे चूक होते काय?
तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला। मग तो म्हणाला,
देवाचे राज्य कशासारखे आहे आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करू? देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे। तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला, तो वाढला आणि त्याचे झाड झाले, आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली।
तो पुन्हा म्हणाला,
मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करू? ते खमीरासारखे आहे। एका स्त्रीने 3 मापे पिठात खमीर मिसळले आणि ते सर्व खमीरामुळे फुगले।
येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवित होता। कोणीतरी त्याला विचारले,
प्रभू, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?
तो त्यांना म्हणाला,
अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो की पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना ते शक्य होणार नाही। जेव्हा घराचा मालक उठून दार बंद करील तेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल आणि म्हणाल, प्रभू, आम्हासाठी दार उघडा, परंतु तो तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही। नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्या बरोबर जेवलो, आम्ही तुमच्या बरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले, आणि तो तुम्हाला म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, जे तुम्ही दुष्टपणा करता ते सर्व माझ्यापासून निघून जा। तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहमाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्टांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर फेकलेले असाल। आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासोबती आपल्या जागेवर बसतील. लक्षात ठेवा की जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.
त्यावेळी काही परुषी येशूकडे आले आणि ते त्याला म्हणाले,
येथून निघा व दुसरीकडे कुठेतरी जा, कारण हेरोद तुम्हाला ठार मारणार आहे.
येशू त्यांना म्हणाला,
जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ऐक, मी लोकातून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपविन, तरीही आज उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे, कारण संदेष्ट्यांनी येरुशलेमे बाहेर मरणे याचा विचार करणे चूक आहे. येरुशलेमे येरुशलेमे, जी तू संदेष्ट्यांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगड माळ करतेस, कितीतरी वेळा कोंबडी जशी पिल्लांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. पहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.